नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर देता। या सत्का मुखेल खबरो। शिक्षक दिसा निमतान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी 7 शिक्षकांक पुरस्कार भेटयले। शेतकार आधार निधी थारायल्या वेळाप्रमाण बाधित भूमिपुत्रांक दिला अशें शेतकी मंत्री रवी नायक हांणी सांगला। भारतीय तटरक्षक दळान गोयचो दर्यादेग नितळ दवरपाक आखल्या खासा मोहीम। पंडीत जितेंद्र अभिशिक्की महोत्सव 28 आनी 29 सप्टेंबराक। मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आज शिक्षण संचालनालय पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात आयोजित राज्य पांवड्यावेल्या 63व्या शिक्षक दीस सुवाळ्यात शिक्षण क्षेत्रातल्या उत्कृष्ट वावराखातीर 7 शिक्षकांक मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू पुरस्कार 2023-24 भेटयले। आज भारताचे आदले राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हांची जयंती। हो दीस शिक्षक दीस म्हणून मनयतात। या सुवाळ्यात उलयताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी समाजाचे शिल्पकार म्हणून शिक्षकांची भूमिका महत्वाची आशिल्ल्याचे सांगून शिक्षकांनी आपल्या शिकवण्याचा दर्जा वाढवपाखातीर आपल्या गिन्यानात सतत भर घालपाची गरज उक्तायली। मुख्यमंत्र्यांनी कोडिंग आणि रोबोटिक्सात आंतरराष्ट्रीय मळार प्रतिनिधित्व केल्ल्या गोयच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते आपल्या जिणेत नक्कीच यशस्वी जातले असे म्हणाले। शिक्षण सचिव प्रसाद लोलेकर हांणी आपल्या उलोवपात विद्यार्थ्यांचा फुडार घडोवपाक शिक्षकांची भूमिका महत्वाची आशिल्ल्याचे सांगून विद्यार्थ्यांची प्रगती हे शिक्षकांचे यश असल्याचे म्हणाले। सुवाळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्तुकी महेंद्र चंद्रकांत कशाळकर सरकारी मुळावी शाळा मोपा पेडणे, प्रतिमा प्रकाश प्रभूगावकर सरकारी मुळावी शाळा महालवाडो पैंगीण काणकोण, सुधीर तुकाराम नाईक सातेरी विद्यामंदिर इब्राहिमपूर पेडणे, ज्योती व्यंकटेश सिनारी रमाकांत नाईक मेमोरियल सरकारी हायस्कूल, तारामाता सुर्ला दिवचल, शिरीषकुमार विनायक आमशेकर एसएसएम स्वास्तिक विद्यालय प्रिय म्हार्दोळ आणि शिरीष श्रीरंग भिडे वसंतराव देपो कला विज्ञान आणि वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय कुजिरा बामोळे तसेच विठ्ठल अंकुश पासेकर डॉ आंबेडकर हाय सेकंडरी स्कूल कुळवार बार्देस हांका भोवमानित केले। समाजात सकारात्मक बदल घडोवपाची ताक आसा। गोयचो फुडार घडोवपाखातीर शिक्षकांनी विद्यार्थ्यांक शिक्षणासयत हेर गजालींचे ज्ञान दिवपाची गरज आसा असे म्हणले। प्रसाद लोलेकर शिक्षण संचालक शैलेश जिंगडे एससीईआरटीची संचालक मेघना शेटगावकर गोवा समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक डॉ शंभू घाडी आणि हेर अधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी हजर आशिले। शिक्षण खात्याकडे नोंदणी शाळेतले शिक्षक व व्यवस्थापनासंबंधी जायत्यो कागाळी आल्यात। हे बाबतीत खर कारवाई सुरू केल्या। यापुढे खासगी व अनुदानित शाळांनी असले सोसून घेवचे ना अशी शिटकावणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्या। सध्या शिक्षणिक मळार तंत्रगिज्ञानाचा वापर वाढला। तंत्रगिज्ञान आपणावपाखातीर शिक्षण खात्यान राज्यातल्या शाळांक शक्य तितली मदत केल्या, पूण स्मार्ट क्लासरूमा परस स्मार्ट शिक्षक आसप चड म्हत्वाचे आसा। शिक्षकांनी विद्यार्थ्यांक फक्त पुस्तकीच न्हय तर व्यवहारिक ज्ञानी दिवचे। भावनिक नदरेन विद्यार्थी सक्षम जावपाखातीर शिक्षकांनी यत्न करचे। विद्यार्थ्यांची प्रवृत्ती पळोवन तांकां योग्य करियर मार्गदर्शन करपाक जाय असे तांणी म्हळे। शिक्षण सचिव प्रसाद लोलेकर हांणी उलोवप झाले। सरकारी मुळावी शाळा बंद जावपाक वेगवेगळी कारणां आसात। म्हज्या वाड्या लागसर आशिल्ली एक मुळावी शाळा बंद पडिल्ली, त्या शाळेत विद्यार्थी शिकून गेले। थंय आता कोणूच नाशिल्ल्यान विद्यार्थ्यांचो आंकडो उणो जावन शाळा बंद जाली, पूण हांव शाळा बंद पडली म्हणचे परस म्हज्या शाळेन तयार केल्ली पिगी आता संसारभर काम करता असे तांणी म्हळे। सुभाषदान हांणी सूत्रसंचालन केले तर सिंधू प्रभुदेसाय हांणी उपकाराचे उलोवप केले। राज्यातल्या शेतकारांनी बागायतीच्या हिताची राखण करताना शेतकी मळार राज्य स्वावलंबनाच्या दिकेन कशे वतले हाचेर सरकार बारीक नदर दवरता। शेतकार आधार निधी थारायल्या वेळाप्रमाण बाधित भूमिपुत्रांक दिल्या असे शेतकी मंत्री रवी नायक हांणी सांगले। ही अर्थिक मदत शेतकार आणि बागायतदारांक वाटपाची कार्यावळ फोंडेच्या एग्रो मार्केट हॉलात झाली। यावर कुर्टी खाणेपार सरपंच हरीश नायक, विभाग संचालक संदीप फळदेसाय आणि हेर अधिकारी हजर आशिले। पावसाक लागून भाताच्या पिकाचे व्हड लुकसाण झाला। जरी लुकसाण भरून काढपाक जायना तरी सरकारान सगळ्या बाधित शेतकऱ्यांक आणि बागायतीक आर्थिक आधार दिला। ही आर्थिक मदत फक्त कृषी कार्ड धारकांकूच न्ही तर कृषी कार्ड नाशिल्ल्या शेतकऱ्यांकूय दिल्या आणि शेतकी क्षेत्रात वाढ झाल्ल्यान भूमिपुत्रांक थाकाय मेळपाखातीर जायत्यो येवजण्यो आणि कार्यावळी सुरू आसात ताचो फायदो घेवपाचे आवाहन शेती मंत्री रवी नायक हांणी केले। राज्यात व्हड पावस आणि वादळाक लागून नुकसान झाल्या वट्ट 3,946 शेतकऱ्यांक 3,60,00,000 रुपया मोलाचो शेतकार आधार निधी वाटलो। तसेच 2,646 कृषी कार्ड शेतकऱ्यांक 2,91,00,000 रुपये वाटले तर 1,300 कृषी कार्ड नाशिल्ल्या शेतकऱ्यांकूय सुमार 70,00,000 रुपयांचे वितरण शेतकी खात्यान केला। आंतरराष्ट्रीय दर्यादेग नितळसाण मोहिमेत वाटेकार जावन पर्यावरण जतनेक हातभार लावचो असो उलो राज्य शिक्षण संचालनालयान मारला। भारतीय तटरक्षक दळान गोयचे दर्यादेगो नितळ करपाक खासा मोहीम आखल्या। ताका उत्तर आणि दक्षिण गोयातल्या दर्यादेग वाठारातल्या उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी सहकार्य करचे असे शिक्षण संचालक शैलेश जिंगणे हांणी शाळांक वरिल्ल्या पत्रातल्यान मागला। 21 सप्टेंबराक राज्यातल्या पेडणे बार्देस सालसेत काणकोण आणि तिसवाडी तालुक्यातल्या उच्च माध्यमिक विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्यामार्फत गुगल फॉर्म भरून दर्यादेग नितळसाण मोहिमेत वाटेकार जावचे असे शिक्षण संचालकांनी मागला। अन्न आणि वखद प्रशासन संचालनालय वखद आणि सौंदर्य प्रसाधन कायदो 1940 कलम 26 अ अंतर्गत अधिसूचना जारी करून भारतातली 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्स वखदांचेर मानवी वापराखातीर विक्री उत्पादनाक करप व वितरण करपाचेर बेगोबेग बंदी घालपाचो निर्णय घेतला. तज्ञ समिती आणि वखदा तांत्रिक सल्लागार मंडळ डीटीएबीच्या समिती अहवालाप्रमाण ही बंदी घाल्या असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हणा. या समितीच्या हवालात या वखदाक लागून दुयेतीच्या भलायकीचेर प्रतिकूल परिणाम जावंक शकता देखून ताचेर बंदी घालपाची शिफारस केली. या फाटभुयेर राज्यभरातले वखदांचे किरकोळ विक्रेते घाऊक विक्रेते उत्पादक सरकारी हॉस्पिटलां जिल्हा हॉस्पिटलां यूएचसी पीएचसी भलायकी सेवा संचालनालया खालचे दवाखाने गोमेको गोवा नर्सिंग होम गोवा मेडिकल काउन्सिल आणि आयएमई आणि नोंदणीकृत व्यावसायिकांनी बंदीची नोंद घेवची आणि या वखदांची वळेरी www.gova.gov.in हाजेर पळोवची. गोय संगीत महाविद्यालया वतीन अखिल गोय आंतर महाविद्यालयीन घुमट अर्थसर्त घडून हाडली. उक्तावण मुखेल सोयरे डॉ गोविंद भगत हांणी केले. मानाचे सोयरे म्हण विनेजीत ब्रागांचा संस्थेचे वांगडी सचिव अशोक परब खाशेले आमंत्रक म्हणून प्रायोजक वैकुंठ धेपो हांचे वांगडा प्राचार्य डॉ शशांक मक्तेदात विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष डॉ शिल्पा परब सीएस विश्वेश परब आणि युआर सेश्वरी नायक हजर आशिल्ली. वट्ट 11 पंगडांनी हातून वाटो घेतलो. अनिशाचारी आणि प्रथम परिणकर हांनी सूत्रसंचालन केले तर सूरज पिंगे शंभू पिळणकार आणि समीर कामत हे परीक्षक आशिले. अनुभव भव्य वेगळो आणि पहिलो कार्यक्रम घडून हाडला. गोयचे वेगवेगळ्या वाठारांनी समुदायांनी घडपी सगळ्या सांस्कृतिक कार्यावळींनी आणि प्रसंगांनी गोयच्या संस्कृतायेची संगीत अभिव्यक्ती म्हणजे घुमट अशी आम्ही मानतात. आम्ही गोयच्या मातेची पूजा करतात ज्याच्यापासून कला स्वातंत्र्य शुद्धता आणि एकचाराचा उजवाड निर्माण करपाखातीर तयार जाता आणि या सगळ्याचा मेळ घालून आमच्या घुमटांगण 2024 कार्यावळीची सांस्कृतिक आणि पारंपरिक अभिव्यक्ती आशिली अशा या वेळार गोय संगीत महाविद्यालयाचं विद्यार्थी सरचिटणीस मेधास धेंपो हांणी सांगले. हातून पहिले बक्षीस गोवा इंजिनियरिंग कॉलेज फार्मागुडी दुसरे डीएमसी आसगांव म्हापसा तिसरे धेंपो कॉलेज कुजिरा हांकां फावो जाले तर उत्कृष्ट गजर संत सोयराबाई आंबे विरनोळा उत्कृष्ट मुखवादन फादर आग्नेल पिलार उत्कृष्ट घुमट संच दामोदर कॉलेज मडगाव उत्कृष्ट समेट डीएमसी आसगांव आणि उत्कृष्ट कासाळे म्हणून नारायण साठे महाविद्यालय दिवचल हांकां फावो जाले. नगरविकास खात्यान म्हापसा पालिकेक 40 लाख रुपया किमतीचो कोयर भरपी कॉम्पॅक्टर वाहन दिला. हाका लागून शारातलो कोयर उखलप सोपे जातले. म्हापशेकरांनी उक्ताडार कोयर उरोवचे परस घराघरात कोयर संकलनाचेर भर दिवचो अशें आवाहन उपसभापती जोशुआ डिसोझा हांणी केला. कॉम्पॅक्टराचे लोकार्पण केल्या उपरांत ते उलयताले. हे वेळार नगराध्यक्ष नूतन बिचोलकार उपनगराध्यक्ष सुशांत हरमळकार मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकार आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. अप्रूप कला पंगड गोय संस्थेन रविंद्र भवन मडगावच्या जोडपालवान अखिल गोय हिंदी सिनेगीत गायन सर्तीचे आयोजन केला. निमणी फेरी बुधवारा 2 ऑक्टोबराक जातली. 22 सप्टेंबराक मडगावा रविंद्र भवन ब्लॅक बॉक्सात सकाळी 9 ते दनपारा 1 मजगती प्राथमिक निवड फेरी जातली. सर्त 2 गटात जातली अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रसाद मपका हांणी दिल्या. मजगती मडगावा रविंद्र भवनावतीन गुजराती समाजाच्या जोडपालवान 29 सप्टेंबराक सांजे 5 ते 10 मजगती दांडिया आणि गरबा नृत्य सर्तीचे आयोजन तसेच रास गरबा कार्यावळीचे आयोजन केला. रविंद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक हांणी पत्रकार परिषदेत ही माहिती दिल्या. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले एक महान व्यक्तिमत्व पंडित जितेंद्र अभिषेकी हांच्या यादस्तीक दरवर्षा तरंगिणी प्रतिष्ठान कला संस्कृती संचालनालय आणि कला अकादमी यांच्या जोडपालवान आयोजित जावपी अंदूचो 18वो पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव 28 आणि 29 सप्टेंबराक आसतलो. सकाळी 9:30 ते 9:30 म्हणसर कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागरात कार्यावळ जातली. या महोत्सवात विदुषी डॉ अश्विनी भिडे देशपांडे पंडित साजन आणि स्वरांश मिश्रा पंडित कृबायन चटर्जी विदुषी शमा भाटे पंडित राजा काळे पंडित रघुनंदन पणशीकर अशा दिग्गजा वांगडा 15 कलाकारांचं गायन वादन आणि नृत्याची मैफिली रंगतल्यो. ही माहिती पत्रकार परिषदेत कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. हे वेळार तरंगिणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष फामाद गायक शौनक अभिषेकी आणि प्रायोजक पीएन एक्सक्लुझिव्हचे सचिन तांबे आशिले. पंडित जितेंद्र भाऊ अभिषेकी हांणी गुरुशिष्य परंपरेन दसकांदसका शिष्यांक तालीम दिली आणि तरंगिणी प्रतिष्ठानावरवी गुणस्थ विद्यार्थ्यांक शिष्यवृत्ती आणि ज्येष्ठ कलाकारांक आर्थिक आधार दिला. आता तांचे हे कार्य तांचो पूत शौनक अभिषेकी मुखार व्हरता अशे हे वेळार मंत्री गावडे उलयले. आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फोडका मुखेल खबरो. शिक्षक दिसा निमतान मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी 7 शिक्षकांक पुरस्कार भेटयले. शेतकार आधार निधी थारायल्या वेळाप्रमाण बाधित भूमिपुत्रांक दिला अशें शेतीमंत्री रवी नायक हांणी सांगला. भारतीय तटरक्षक दळान गोयचो दर्यादेग नितळ दवरपाक आखल्या खासा मोहीम पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव 28 आणि 29 सप्टेंबराक. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.